ज्ञानाञ्जनाशलाखया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यामनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरो वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां सहगणार्गुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिताभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च नानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरतिशे नमः। हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम् कदौ नास्तैव नास्तैव नास्तैवागतिरन्यथा। हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे हरे। म्हणजे गौर पौर्णिमा साजरी करण्यासाठी वास्तविक पाहता कलियुगामध्ये दोन दिवस वर्षात येणारे हे अतिशय महत्वाचे आहेत। एक म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, दुसरा गौर पौर्णिमा। गौर पौर्णिमा हा चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव दिवस, खास करून या कलियुगामध्ये जे अनेक संकटामध्ये अडकलेले जे लोक आहेत त्या लोकांना अतिशय सोप्या रीतीनं बाहेर काढण्यासाठी या भौतिक जगातून चैतन्य महाप्रभूंचा अवतार स्वतः भगवान श्रीकृष्ण इथे आले। तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला आदेश दिसत आहेत की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा सुच। तुम्ही सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण या, मी तुम्हाला सर्व पापातून मुक्त करेन, भिवू नका। परंतु दुर्दैवानं एवढा अतिशय सोपा आदेश असताना सुद्धा याच्याविषयी अनेक तर्क निर्माण झाले, अनेक लोक अनेक प्रकारे या आदेशाचं मत प्रकट करू लागले, त्यामुळे पुन्हा तेच भगवान श्रीकृष्ण यांनी अवतीर्ण होऊन आपल्याला भक्त म्हणजे काय, कृष्ण भक्ती कशी करावी हे दाखवून देण्यासाठी स्वतः कृष्ण इथे आले। परंतु हे कृष्ण जे आहेत हे सगळ्यांना समजण्यासारखे नाही आहेत। कृष्ण वर्णम तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसा। सुमेधसा म्हणजे जे बुद्धिमान आहेत ह्यांनाच केवळ हा अवतार समजेल, बाकी कोणाला समजणार नाही। चैतन्य भगवंतांना त्रियुगी असं म्हटलेलं आहे, म्हणजे तीन युगामध्ये अवतार धारण करणारे। परंतु कलियुगामध्ये ते छिन्न किंवा ज्याला इंग्रजीमध्ये कवर्ड असं म्हणतात किंवा झाकलेला अशा रूपानं ते प्रगट होत आहेत। तर सुमेधसा सगळेच लोक का चैतन्य महाप्रभूला जाणत नाहीत, कारण सुमेधसा फक्त बुद्धिमान लोक जाणतील। याचं वर्णन केलेलं आहे की हे बुद्धिमान कोण लोक आहेत ते कसं जाणतील ह्या अवतारला, की कृष्ण वर्णम, त्यांचा वर्ण कृष्णासारखा क कृष्ण आहेत पण कृष्णासारखा त्रिशा कृष्णम त्यांचा वर्ण जो आहे हा कृष्णासारखा नाही आहे. कृष्ण आहेत पण कृष्णासारखा त्यांचा वर्ण नाही. सांगोपांगास्त्र पार्षदम म्हणजे ते आपल्या सहकार्यांच्या समवेत इथं अवतीर्ण होतील आणि काय करतील यज्ञ संकीर्तन संकीर्तन यज्ञ करतील जे सगळे मिळून आपल्या पार्षदांच्या बरोबर अवतार जो आहे हे संकीर्तन करतील हरिनाम करतील. आणि असे जे यजंती ही सुमेधसा केवळ बुद्धिमान व्यक्ती यानंतर पूजन करतील किंवा त्यांना जाणतील. तर भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी हे अभिन्न आहेत. कृष्ण म्हणजे राधा आणि राधा म्हणजे कृष्ण दोघांच्या मध्ये काही फरक नाही. तर ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांची राधाराणी जी आहे ती अतिशय शुद्ध भक्त आहे परंतु भगवंताची अंतरंगा शक्ती पण आहे. भगवंतानी आपल्याला आनंद प्राप्त करण्यासाठी स्वतःचाच विस्तार केला आणि त्याचं स्वरूप आहे राधाराणी. तर राधाराणीचं नाव जे आहे आपण भागवत मध्ये विशेष करून पाहत नाही. दोन तीन ठिकाणी आलेलं आहे पण असं उघडपणे नाही. आराधिता म्हणजे भगवंताच्या सगळ्यात उच्च दर्जाची जी उपासिका आहे तिचं नाव आराधिता म्हणजे राधाराणी. तर शुकदेव गोस्वामींनी राधाराणीचं नाव घेण्याचं टाळलेलं आहे कारण राधाराणी हा साधा विषय नाही आहे. एक वेळ कृष्णाला समजणं शक्य आहे परंतु राधाराणीला समजणं शक्य आहे आणि म्हणून राधा भाव जो आहे किंवा राधाराणीचं प्रेम जे आहे भगवान श्रीकृष्णाच्या प्रती हे सर्वोच्च असं आहे. या भौतिक जगामध्ये जे स्त्री आणि पुरुषाचे संबंध असतात तसा हा संबंध नाही आहे. शुकदेव गोस्वामी सारखे संन्यासी याचं वर्णन करत नाही त्याचं कारण त्यांना तसं भीती वाटते की त्याच्यामुळे त्यांची भक्ती जी आहे त्याला उफाळा येईल आणि त्यामुळे ते भगवंताच्या लिलांचं पुढे वर्णन करू शकणार नाही. तर आजकाल पण आपण अनेक अनैतिक संबंधांचं जे आहे वर्णन करतात लोकांमध्ये त्याच्यामध्ये लोकांना आनंद वाटतो. तसा शुकदेव गोस्वामीला असं काहीतरी असतं त्याच्यामध्ये करायला आनंद वाटला असता परंतु ते शुद्ध भक्त किंवा परमहंस या स्तरावरचे असल्या कारणानं त्यांची जी भक्ती आहे ती सर्वोच्च आहे. तर थोडक्यात सांगायचे म्हणजे राधाराणीचं जो प्रेम आहे हे कृष्णावरती हे अद्वितीय आहे. ते त्या स्तरावरती कोणीही जाऊ शकत नाही. त्याला महाभाव असं म्हटलेलं आहे. तर कृष्ण हा विचार करतायत की एवढी ही राधाराणी माझ्यावर का प्रेम करते किंवा माझ्या सेवेमध्ये एवढा हिला आनंद कसा काय प्राप्त होतो. कृष्णाचं नाव आहे मदन मोहन म्हणजे मदन म्हणजे ज्याला काम असं म्हटलेलं आहे. ज्या कामानी या भौतिक जगामध्ये सगळ्यांना अडकून ठेवलेला आहे बांधून ठेवलेला आहे तो मदन सुद्धा भगवंताला बघून मोहित होतो. मदन मोहन त्याला सुद्धा मोहामध्ये पाडतात भगवान श्रीकृष्ण. परंतु राधाराणीचं नाव आहे मदन मोहन मोहिनी जे त्या जो भगवान कृष्ण जो कामदेव त्यालाही आपल्या शरणामध्ये आणतो त्याला मोहित करणारीची ताकद जी आहे ही केवळ राधाराणीमध्ये आहे. तर भगवान श्रीकृष्ण हा विचार करतायत की हे एवढं प्रेम जे आहे एवढे त्याच्यामध्ये भाव आहे हा काय आहे कशामुळे ती एवढी माझ्याशिवाय जी आहे एक क्षण पण राहू शकत नाही एवढं माझ्यावरती प्रेम आहे. अर्थात हे प्रेम जे आहे हे आपण या भौतिक स्तरावरती समजू शकणार नाही पण शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे असं म्हणून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर हे जे प्रेम आहे एवढं माझ्यावरती का प्रेम आहे म्हणून कृष्ण एक दिवस विचार करतायत की मीच हा राधाराणीचा भाव समजून घेण्यासाठी मला राधाराणीच झालं पाहिजे त्याशिवाय मला तो भाव समजणार नाही. आणि म्हणून एक दिवस ते राधाराणीकडे प्रकट करतात की तुझं जे एवढं माझ्यावर प्रेम आहे त्या प्रेमाचं अंश जो आहे मला चाखायचं आहे मला त्याचं आस्वादन घ्यायचं आहे. कारण सगळे भक्त माझी पूजा करतात परंतु तू त्या सगळ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ तर एवढं काय माझ्यामध्ये आकर्षण आहे जे त्याच्यामुळे तू माझ्याकडे आकर्षित होते आहेस. तर ते जे आकर्षण जे आहे किंवा ते जे भाव आहे त्या भावाचं मला आस्वादन करायचं आहे आणि म्हणूनच मी असा एक अवतार धारण करीन की तुझा भाव समजून घेण्यासाठी त्या अवतारामध्ये मी प्रयत्न करेन. आणि म्हणून राधाराणी कृष्णाला सांगतायत की तुझं जे शरीर आहे ते अतिशय कोमल श्यामसुंदर असं शरीर, तर हे जे शरीर आहे माझा भाव तुझ्या शरीरामध्ये ज्यावेळेला प्रकट होईल त्यावेळेला तू गडबडीत गडबड असं जमिनीवरती गडाबडा लोळायला लागशील, त्यामुळे तुझ्या शरीराला आघात होतील. तुझे नाजूक शरीर आहे आणि त्यामुळे तुला ह्या भाव जो आहे हा सहन होणार नाही, परंतु माझा वर्ण जो आहे माझी जी कांती आहे मी तुला देईन, त्यामुळे तुझा माझा भाव जो आहे तो स्वीक मतलब तो अनुभवताना तुला जे काही शारीरिक आध्यात्मिक आहे जे काही प्रसंग येतील त्याच्यामध्ये तुझी माझ्या ह्या कांतीमुळं तुझी सुस्थितीमध्ये तू राहशील, अन्यथा तू ह्या भावामध्ये पूर्णपणे तू विसरून जाशील. तर हा जो भाव आहे कृष्णाचं शरीर आणि राधाणीचा भाव हे दोन्ही पुन्हा एकत्र आलेले आहेत. कृष्ण आणि राधा जे एकमेकापेक्षा वेगळे नाहीत आणि मूळ ह्या शरीरामध्ये आलेले आहेत ते म्हणजे चैतन्य महाप्रभू गौरांग महाप्रभू श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य. तर हे आंतरिक कारण आहे. आणखी एक कारण आहे त्याला चैतन्य महाप्रभूचं अवतीर्ण व्हायला की जवळजवळ 550 वर्षापूर्वी अद्वैताचार्य नावाचे भगवंताचेच एक अंश महाविष्णूचा अवतार हे पाहतायत की हे कलियुग जो आहे ह्याचा प्रभाव अतिशय वाढत चाललेला आहे. लोक जे आहेत हे धर्माच्या नावाखाली अधर्मिक बनत चाललेले आहेत. बहुतेक लोकांना धर्माचं पालन करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची रुची नाही आणि जे काही आहेत हे सगळे धर्माची आपल्या आपल्या मताप्रमाणे अवहेलना करतायत किंवा अनेक आपापल्या मताप्रमाणे त्याला अर्थ लावतायत. आणि ते जे काही तथाकथित धर्म आहेत हे सगळे एकाच गोष्टीसाठी इंद्रिय तृप्तीसाठी, आणि म्हणून ते पाहतायत की सर्वजण मांसाहार करतायत, मद्यपान करतायत, अवैध स्त्रीसंग करतायत, जुगार खेळतायत, अशा अनेक अधर्मी कर्मामध्ये सगळे जीव गुंतलेले आहेत. आणि मनुष्य जीवन ज्याच्यासाठी त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी ते त्या शरीराचा उपयोग करत नाही आहेत. आणि म्हणून अद्वैत आचार्य यांच्या मध्ये कळवळा किंवा त्यांना अतिशय करुणा उत्पन्न झाली सगळ्या जीवांच्या बद्दल की हे सगळे मनुष्य लोक एवढं उत्तम मनुष्य शरीर 84 लक्ष युनिनंतर पाप करून प्राप्त करून सुद्धा त्यांना या शरीराची किंवा या देहाची त्यांना कशासाठी उपयोग करावा ही कल्पना नाही, इतके ते बिमूढ झालेले आहेत या भौतिक जगामध्ये या इंद्रिय तृप्तीमुळे. तर प्रत्यक्ष भगवंतानी इथं अवतीर्ण झालं आणि त्यांनीच काहीतरी याच्यासाठी केलं, त्यांनीच काहीतरी मदत केली तर ते शक्य आहे. आणि म्हणून असं ज्यावेळेला ते अतिशय कळकळीनं विचार करत होते की भगवंताला आपण कसं या भूमी तलावरती पुन्हा आणावं, आणि म्हणून त्यांनी एक दिवस असं वचन घेतलं की माझं नाव अद्वैत, जर मी भगवंताला पुन्हा या भूतलावरती आणलं नाही तर माझं नाव अद्वैत नाही. आणि त्यासाठी असा ज्या वेळेला विचार करत होते त्यावेळेला त्यांना एका ग्रंथामध्ये हा श्लोक सापडला, तुलसी लिदल मात्रेन चुलुखेन वा. भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे तुळशी पत्र अर्पण केल्यानं अतिशय संतुष्ट होतात. विक्रीतेनं म्हणजे ते स्वतःला जवळजवळ विकून टाकतात. तुळशी दळ भगवंताला कोणी अर्पण केलं विक्रीतेनं ते स्वतःला देऊन टाकतात त्या व्यक्तीला. आणि म्हणून अद्वैत आचार्य यांनी गंगेच्या काठावर बसून त्यांच्याकडे जी शालिग्राम शिला आहे त्याची जी उपासना करतायत, भगवंताला आवाहन करतायत की हे भगवंता हे जे जग या जगातले जे पतित जीव आहेत हे तुला विसरून अनेक प्रकारच्या अधर्मिक कार्यामध्ये लागलेले आहेत, आणि ह्यांना जर वाचवायचं असेल तर प्रत्यक्ष तुम्हाला तिथं अवतीर्ण झालं पाहिजे. आणि असं आवाहन करत तुलसी दल शालिग्राम शिलेला अर्पण करतायत, गंगेचं पाणी अर्पण करतायत आणि जोराने हाक देतायत की हे भगवंता आता तरी अवतीर्ण हो या जीवाना वाचवण्यासाठी. आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन हेच कृष्ण राधेचा भाव अनुभव करण्यासाठी या जगामध्ये जवळजवळ 516 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूच्या रूपानं जगन्नाथ मिश्र आणि सची माता यांच्या पोटी ते जन्माला आले. तर त्यांचं नाव आहे गौरांग, निमाय, अनेक नाव आहेत, विश्वंभर. तर त्यांच्या अनेक अशा लीला आहेत, पण आपण आज अशा लीलेचा आपण विचार करण्याचा प्रयत्न करू जी की आपल्या सर्वांना लागू आहे. आणि ती म्हणजे जगाई मघाईची लीला आपल्या सर्वांना माहितीच आहे, परंतु आपलं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आपण त्याचं आस्वादन करू. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला आपली हरिनाम करण्याची लीला या जगामध्ये प्रकट करू लागले तर त्यावेळेला नवद्वीपमध्ये असताना शिवास अंगणमध्ये त्यांनी आपल्या दोघा नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांना जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला हा आदेश देतोय की तुम्ही प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीला हे सांगा की कृष्ण भक्ती किंवा हा मनुष्य देह जो आहे हा भगवंताला जाणण्यासाठी आहे, भगवंताला शरण जाण्यासाठी आहे, भगवंताची भक्ती करण्यासाठी आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही हा मनुष्य जन्माचा उपयोग करा, कृपा करून हरे कृष्ण नावाचं महामंत्राचं कीर्तन करा. तर कलियुगामध्ये हाच मार्ग आहे, दुसरा कुठला मार्ग नाही. आणि चैतन्य महाप्रभूंची आज्ञा त्यांनी शिरोधार्थ मानली. वृंदावनदास ठाकूर लिहितात की ज्या कोणांचा या आज्ञेवरती विश्वास नाही त्यांचं आध्यात्मिक जीवन हे संकटामध्ये आहे. हा आदेश चैतन्य महाप्रभूंनी दिलेला आहे की जा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन कृष्णभक्तीचा प्रचार कर. म्हणजे आपली सुद्धा ही जबाबदारी आहे. चैतन्य महाप्रभूंचं वचन आहे की प्रत्येकाला सांगितलेलं आहे नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरांच्या मार्फत की जा घराघरामध्ये कृष्णभक्तीचा प्रचार कर. हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू हे दोघंही मिळेल त्याला रस्त्यावरती घराघरामध्ये जाऊन प्रचार करतायत, हात जोडून मागणी करतायत की कृपा करून हा मनुष्य जन्म तुम्हाला जो प्राप्त झालेला आहे वाया घालवू नका, पशुतुल्य जीवन जगू नका. ज्या आहार निद्रा भयमयतून तुम्ही इतर शरीरामध्ये सुद्धा करत आलेला आहात तर मनुष्य जीवन केवळ त्याच कारणासाठी वाया घालवू नका. या मनुष्य जीवनात लक्ष्य आहे भगवत प्राप्ती किंवा भगवत धाम आणि ते तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आणि कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूच्या कृपेनं हे अतिशय सोपं आहे. केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्यानं आपलं अंतःकरण शुद्ध होतं, आपण भगवंताच्या सेवेमध्ये लागतो आणि कालांतरानं आपण भगवत धामामध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून या हरिनामाचा स्वीकार करा. आणि ते जर त्यांनी ऐकलं नाही तर गुडघे टेकून त्यांच्याकडे प्रार्थना करत की कृपा करून हा मनुष्य जन्म वाया घालवू नका, कृष्णाचं नाव घ्या, भगवान श्रीकृष्णाला शरण जा. तेही ऐकलं नाही तर त्यांच्या चरणावरती डोकं ठेवून ते प्रार्थना करत की कृपा करून हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. आता नित्यानंद प्रभू हे आहेत बलराम गुरुतत्व आणि हरिदास ठाकूर हे आहेत ब्रह्मा, म्हणजे जे या सृष्टीचं निर्मिती करतात, संचलन करतात. आणि ह्या दोन व्यक्ती शरण येतात कशाला, कोणाला, भगवान श्रीकृष्णाला. आणि त्यांची भक्तीचा प्रचार करण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य जीवांना पायावरती डोकं ठेवून विनंती करतायत की हा जन्म वाया घालवू नका. हा या जन्मामध्ये प्रत्येक जण श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतोय, प्रतिष्ठा मिळवायचा प्रयत्न करतोय, पण ज्यांना सगळ्यात जास्त श्रीमंती किंवा सगळ्यात जास्त प्रतिष्ठा सर्वोच्च पद असलेला ब्रह्मा हा आपल्याला निवेदन करतोय की हा मनुष्य जन्म वाया घालवू नका, प्रत्येकाच्या घरी घरी प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन. तर असा प्रचार करत करत ते एकदा गंगेच्या काठी आले आणि त्यांनी पाहिलं दोन व्यक्ती अतिशय मदोन्मत्त अवस्थेमध्ये आहेत, उन्मत्त झालेले आहेत आणि दारूच्या नशेमध्ये ते धुंद आहेत आणि एकमेकाशी भांडतायत. दारू पिल्यानंतर आपण काय करतो हे कळत नाही, तर ते एकमेकाशीच भांडतायत जे काही खरे मित्र आहेत आणि गडाबडा जमिनीमध्ये एकमेकांना बक्के मारून लोळवत आहेत. आणि त्यानंतर प्रभूंनी विचार केला की हे कोण अशा कोण ह्या व्यक्ती आहेत. तर हे ज्यावेळेला प्रचाराला जात असत त्यावेळेला ब्राह्मण त्या दोघांची निंदा करत असत, तर ह्यांना काय समजते. वेद आणि उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की अध्ययन करा, शास्त्राचं अध्ययन करा. नंतर बाकीचे कर्मकांडी लोक म्हणत होते की अरे हे काय करतायत, हरिनाम एक भाऊक लोक आहेत ज्यांना काही करता येत नाही म्हणून सगळं काही घरदार सोडून हे हरिनामाचा प्रचार करतायत. अशा अनेक टीका सहन करत हरिदास ठाकूरांनी ज्ञानप्रभू प्रचार करत होते. तर हे जे अवस्था ह्यांनी ज्यावेळेला बघितली नित्यानप्रभूंच्या अंतकरणामध्ये करुणा निर्माण झाली आणि त्यांनी विचारलं रस्त्यावर जाणाऱ्या लोकांनी हे दोघे कोण आहेत, हे असं का वागतायत. मधीतल्याच एका अतिशय नम्र दीन अशा वैष्णवाने त्या दोघांची ओळख करून दिली. कळलं की हे जन्माने ब्राह्मण आहेत, जगदानंद आणि माधवानंद, परंतु कुसंगतीमुळं हे दोघं इतक्या वाईट मार्गाला लागले आहेत की जगातली सगळी पापं ते करतात प्रत्येक क्षणाला. बलात्कार, चोरी, लूटमार, नशा, सगळे जे वाईट प्रकार आहेत जगातले हे सगळे ते करतायत. आता ज्यावेळेला मी अमेरिकेमध्ये हे सांगितलं, जगाई मगाई दारू पित होते, मांस करत होते, बलात्कार करत होते, तर एका माणसाने जाऊ त्या त्यांनी वाट काय केलं त्यांनी, आम्ही सगळं हे दररोज करतो. अरे भारतामध्ये अजून हे पाप ह्याला समजतायत, अमेरिकेमध्ये पाप ह्याचा शब्द कुणाला माहिती नाही. तर हे लोक ज्यावेळेला अशी सगळी पापं करत होते, बलात्कार करत होते, नशा करायची, सगळी वाईट जी कर्म आहेत प्रत्येक क्षणाला ते करत होते आणि एवढे ते नशेमध्ये धुंद असायचे की ते काय करतात हे त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं. आणि म्हणून त्यावेळेला नित्यानंद प्रभूंनी ठरवलं, चैतन्य महाप्रभू जे आहेत ह्यांचा जर खरा गौरव करायचा असेल, त्यांची जी कृपा जर आपल्याला द्यायची असेल, तर ह्या दोघांना आपण द्यावी. कारण चैतन्य महाप्रभूंचा अवतार जो आहे हा पतितांचा उद्धार करण्यासाठी आहे आणि सगळ्यात जास्त पतित ह्या जगामध्ये ह्या दोघांपेक्षा कोणी नसतील. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंची खरं गौरव जगामध्ये होईल ज्यावेळेला चैतन्य महाप्रभू अतिशय नीच अशा या दोन व्यक्तीला आपली कृपा देतील. म्हणजे बाकीचे जे जीव आहेत त्यांना थोडी आशा प्राप्त होईल की आपल्याला पण या जीवनामध्ये काहीतरी उद्धार करण्याची शक्यता आहे. तर नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर हे दोघे जण जगाई आणि मघाईकडे जात आहेत आणि त्यांना सांगतायत की प्रभूजी हरे कृष्णा, तुमचा हा जन्म जो आहे असा वाया घालवू नका, कृष्णाचं नाव घ्या. असं म्हटल्यानंतर जगाई आणि मघाई दारू पिलेल्या माणसाला उपदेश केलेला आवडत नाही, त्यांना अतिशय क्रोध येतो आणि ते म्हणतात की पकडा पकडा आहे ना पकडा आहे ना. आणि त्यांचे जे लाल डोळे, त्यांचं जे क्रूर रूप पाहून नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर दोघेही तिकडनं पळ काढतात. आता तुम्ही म्हणाल हे तर ब्रह्मा आणि बलराम यांनी जर विचार केला असता हे दोन जीव त्यांच्यासमोर काय नव्हते हे पळाले का. तर याच्यामध्ये दोन अर्थ आहेत, एक म्हणजे प्रचारकाने जे दारू केलेले आहेत त्यांना प्रचार करण्यात काय अर्थ नाहीत हे त्यात लिहिलेतनं शिकावं. दारू केलेल्या लोकांना आणि त्यातही उन्मत्त झालेले आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की माझ्या भक्तीचा प्रचार केवळ भक्तांनाच करा. ते उन्मत्त झालेले लोक आहेत, त्या लोकांना प्रचार केल्यानं त्यांनाही काय फायदा नाही, कारण ते इतके उन्मत्त झालेले की आपण काय बोलतो त्यांचं त्यांनाच कळत नाही, ते काय करतायत त्यांचं त्यांना कळत नाही, त्याला आम्ही सांगितलं काय करणार आहे. आणि त्याशिवाय नित्यानंद प्रभू जे आहेत यांना दाखवून द्यायचं होतं की चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं त्यांना त्यांच्यावर कृपा द्यावी. नित्यानंद प्रभू आहेत, बलराम आहेत, त्यांच्याकडे गदा पण आहे, गदेचा उपयोग टण करून माझं दोघंही खाली पडले असते पण त्यांनी तिथे उपयोग केला नाही. त्यांना दाखवून द्यायचं होतं की हे जे आहे श्रेय चैतन्य महाप्रभूंना. तर नित्यानंद प्रभू हा गुरु तत्व आहे आणि गुरु जो आहे हा स्वतःला भगवंताचा सेवक समजतो. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं तो प्रतिष्ठा ठेवून घेत नाही. केवळ चैतन्य महाप्रभूच्या कृपेनंच हे शक्य आहे हे पण नित्यानंद प्रभूंना दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून नित्यानंद प्रभू आणि हरदास ठाकूर हे दोघंही त्यांनी तिकडनं पळ काढला आणि त्याच्या पाठीमागे हे तरार झालेले दोघं पण जगाई आणि मगाई हे धावायला लागले. पण त्यांची शरीरयष्टी आणि दारूपी असल्यामुळे त्यांनी नित्यानंद प्रभूंना त्यांनी पकडू शकले नाहीत. संध्याकाळी आले श्रीवास सांगनमध्ये आणि त्यावेळेला सगळे चैतन्य महाप्रभूंचे भक्त तिथे बसलेले आहेत आणि हे दोघं ज्यावेळेला आले त्यावेळेस त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी इष्ट गोष्टी सुरू केल्या आणि त्यात प्रत्येकानं ते विचारलं अहवाल आजच्या प्रचाराचा. तर नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांचा अहवाल त्यावेळी त्यांनी विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की अशा दोन व्यक्तींना आज आम्ही भेटलो की जे अगदी नशेमध्ये थर जे स्वतःचं देहभान पूर्णपणे विसरून इतक्या नशेला आहारी गेलेले सर्व पाप करणारी अशी जी व्यक्ती त्यांच्याजवळ मी गेलो आणि त्यांना प्रचार करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही पळत आलो. चैतन्य महाप्रभू म्हणतात की नाही पुन्हा तुम्ही जा त्यांच्याकडे आणि तुम्ही प्रचार करा. आणि एवढं झाल्यानंतर नित्यानंद प्रभू आणि अद्वैत आचार्य हे दोघांचे संबंध जे आहेत हे अतिशय विनोदी आहेत आणि फार सगळ्यांना समजण्यासारखे नाही आहेत. अद्वैत आचार्य नित्यानंद प्रभूंच्याबद्दल सांगता हरिदास ठाकूर जे आहेत हे कम तक्रार करतायत अद्वैत आचार्याकडे की हा नित्यानंद हा स्वतःही नशेमध्ये आहे आणि म्हणून हा जे नशेमध्ये आहे त्यांच्यामध्ये मिसळण्यासाठी त्याला फार आवड आहे. तर उद्या ते दोन नशेखोरांना प्रचार करण्यासाठी हा तिसरा नशेखोर जाऊन दे मी नाही जाणार. आणि म्हणते की हा नित्यानंद प्रभू हा आहे धडधाकट आणि मी असा क्रोश मला पळता पण येत नाही. हा सगळ्या उडी काढतो लोकांच्या, लहान मुलांना काठीने मारतो काय ते पळत जाऊन आपल्या बाबांना सांगतात आणि ते लोक मारायला येतात आणि हा पळून जातो आणि मी सापडतो लोक मला पकडतात. आणि हा तरुण मुलींच्याकडे जातो नित्यानंद प्रभू आणि त्यांना म्हणतो की माझ्याशी लग्न करणार काय आणि हा पळून जातो आणि मी सापडतो. तर अशा अनेक विचित्र प्रकार हा नित्यानंद करतो ह्याच्याबरोबर मी काय जाणार नाही. तर अद्वैत आचार्य म्हणतात की नित्यानंद प्रभू हे जे आहेत हे पूर्णपणे नशेमध्ये आहेत आणि त्यांचा हा निश्चय आहे की ही नशा जी आहे ही सगळ्यांना आपण द्यावी आणि म्हणून माझी एवढी खात्री आहे की ही त्यांची नशा जी आहे ही जगाई मगायला आपण ते देतील. तर दुसरे दिवशी चैतन्य महाप्रभूंना वंदन करून सगळ्या वैष्णवांची कृपा घेऊन नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर हे दोघंही चैतन्य महाप्रभूंचं नाव घेत नवद्वीपमधून हरिनाम करत निघाले, प्रत्येकांना प्रार्थना करत. आणि ते आले जगाई आणि मघाई समोर आणि त्यांनी प्रार्थना सुरू केली की हे जगाय हे मघाय हा मनुष्य देह हा वाया घालवू नका. पुन्हा ही संधी मिळाली तुम्हाला किती जन्म जातील हे सांगता येत नाही. आपल्या या नशेतून किंवा अज्ञानातून जागवा. श्रीकृष्ण माता आहे, श्रीकृष्ण पिता आहे, श्रीकृष्ण आपला पालन करता आहे. त्या श्रीकृष्णाला तुम्ही शरण जा, त्याचं नाव जप करा, त्याची सेवा करा. ह्या मनुष्य जन्मात दुर्मिळ मनुष्य जन्माचा असा उपयोग करा केवळ हरिनामानेच शक्य आहे. म्हणून म्हणा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. असं म्हटल्यानंतर मघाईला अतिशय राग येतो. हे अवधूत तू कुणाला उपदेश करतोयस? असं म्हणून त्याने आपल्या हातातला जो दारूचा मटका आहे हा घेतायत नित्यानंद प्रभूंच्या कपाळावरती मारतात आणि नित्यानंद प्रभूंच्या डोक्यातून घळाघळा रक्त व्हायला लागतं. नित्यानंद प्रभू सांगतायत मला ह्याचं दुःख नाही, तू माझ्या कपाळावरती हा दारूचा मटका मारलास माझ्या डोक्यातून रक्त वाहत आहे. मला ह्याचं दुःख आहे की तुझं जीवन वाया चाललेलं आहे, कृष्ण नावाचं जप करत नाहीस. आणि मघाईला जळला असा राग येतो, त्याला आणखी त्याला मारायचा प्रयत्न करतो, त्याला जगाई त्याला अडवतो. ठीक आहे, अरे हा एवढं मार लागून सुद्धा तुझ्याकडे प्रतिकार न करता तुला पुन्हा ही चांगली गोष्ट सांगतोय आणि तू त्याच्यावरती असा आघात करतोयस. आणि हे चालू असताना हरिदास ठाकूर आणि बाकीचे जे वैष्णव होते आजोबा त्यांनी पाहिलं आणि ते पळत पळत चैतन्य महाप्रभूंच्याकडे गेले. चैतन्य महाप्रभूंना त्यांनी निवेदन केलं की प्रभू महाप्रभू नित्यानंद प्रभू ज्यावेळेला जगाई आणि मघाई यांना प्रचार करता मघाईने त्यांच्या डोक्यावरती मटका फोडला आणि त्यांचं रक्त घळाघळा त्यांच्या कपाळातून वाहत आहे, तुम्ही या. चैतन्य महाप्रभूंनी आपला क्रोध प्रकट केला, चक्र चक्र सुदर्शन चक्राला त्यांनी आवाहन केलं आणि सुदर्शन चक्र घेऊन ते या मघाई आणि जगाई यांना ठार करण्यासाठी तिथे धावत आले की कोण आहे तो. नित्यानंद प्रभूंनी प्रार्थना केली की हे भगवान, आपण अनेक अवतारामध्ये हेच कार्य केलेलं आहे, सुदर्शन घेऊन तुम्ही सगळे जे अधर्मी लोक आहेत, जे भक्तांना त्रास देत आहेत, जे राक्षसी वृत्तीचे आहेत, त्यांना तुम्ही ठार केलेलं आहे. परंतु हा जो तुमचा अवतार आहे हा विशिष्ट अवतार आहे आणि या अवतारामध्ये तुम्ही पतित लोकांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केलेला आहे. आणि म्हणून हा जो मघाई आहे ह्यांनी ज्यावेळेला माझ्या डोक्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला जगाई जो आहे ह्यांनी वाचवलं. तिथे वैष्णव सेवेला सुरुवात झाली आणि त्याचं फळ म्हणून नित्यानंद प्रभू त्याच्या वतीनं चैतन्य महाप्रभूकडे प्रार्थना करते की ह्याला तुम्ही माफ करा. चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंचा आदेश मानून जगाईला माफ केला. आणि मग नित्यानंद प्रभू सांगतायत की तुम्ही जर प्रत्येकाला मारायचं ठरवलं या जगामध्ये जे जे पापी आहेत, जे जे राक्षस वृत्तीचे आहेत, तर कलियुगामध्ये सगळेच लोक ह्या वृत्तीचे आहेत. कलेर दोष निधे राजन, कलियुग हे दोषानं भरलेलं आहे, असा एकही व्यक्ती इथं सापडणार नाही की त्यांच्यामध्ये काही चांगली गुण आहेत. हा कलियुगाचा प्रभाव आहे. दुर्दैवानं प्रत्येक जीव या युगामध्ये जो जन्म घेतो त्याच्यामध्ये कलियुगाची लक्षणंही असणारच. अस्ति एको गुण महान, फक्त या कलियुगामध्ये एकच महान गुण आहे. तो गुण ज्याच्याकडे आहे तो व्यक्ती चांगला, मग त्याच्यातले किती दोष जरी असतील ते आपोआप धुवून निघतील त्या एका गुणामुळे. कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम रजेत, भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा जो जप करतो हा एकच चांगला गुण ह्या कलियुगामध्ये आहे. आणि जो कृष्णाच्या नावाचा जप करतो त्या नावानं मुक्त संघ म्हणजे या कलियुगाच्या सर्व दोषातून तो मुक्त होईल, अन्यथा कुठला उपाय नाही. आणि तुम्ही महाप्रभू हा अवतार धारण केलेला आहे पतितांचा उद्धार करण्यासाठी आणि हे जे दोघ आहेत हे अतिशय पतित आहेत आणि तुमची त्यांना कृपा द्या. तुमच्या कृपेमुळे हे शक्य आहे की त्यांचं जे पापी अंतःकरण आहे, त्यांचे जे पापाचा डोंगर जो त्यांनी रचलेला आहे त्या सगळ्यातून मुक्त होऊन ते शुद्ध भक्त बनून भगवत धामामध्ये जाऊ शकतील. आणि म्हणून नित्यानंद प्रभूंच्या आवाहनाला चैतन्य महाप्रभूंनी प्रतिसाद दिला आणि त्यांनी जगाई आणि मघाई या दोघांना प्रेमानं आलिंगन दिलं. आणि ज्यावेळेला प्रेमाने आलिंगन दिलं त्यावेळेला त्यांना सांगितलं की नित्यानंद प्रभूंच्या कृपेमुळे आजपर्यंत तुम्ही जी केलेली आहे ती सगळी पाप नष्ट झाले, याच्यापुढे तुम्ही कुठलंही पाप करू नका, चार नियमांचं पालन करा, नशा निषेध, परस्त्रीगमन निषेध, मद्यपान निषेध, जुगार निषेध, या चार नियमांचं पालन करा. पालन करा म्हणजे हे करू नका, त्याकाळी सांगतात चार नियमांचं पालन करा म्हणजे ह्या गोष्टी करा. जगामध्ये या जगामध्ये कोण कशाचा कसा अर्थ लावते सांगते, ह्या चार गोष्टीचं पालन करा. चार नियमांचं पालन करा म्हणजे सगळं म्हणतात की नियमाने या गोष्टी करा. तर आता अर्थ असं नाही की चार गोष्टीचं नियमांचं पालन करा म्हणजे ह्या गोष्टी करू नका. तर जगाई मगाईने काही तर्क केला नाही, त्यांची प्रामाणिकपणे त्यांनी चैतन्य महाप्रभूंची शरण घेतली आणि सगळ्या भक्तांनी हरिनामाचा गजर सुरू केला. त्या एका क्षणीत के ते नम्र झाले की चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्यावर कृपा केल्यानंतर त्या दोघांचं अंतःकरण एवढं कोमल बनलं, एवढं प्रेमळ बनलं, एवढं निर्मळ बनलं. चैतन्य महाप्रभू म्हणाले की आम्ही हे एवढे प्रचंड असे अपराध आणि पाप केलेले आहेत, त्याचं क्षलन किंवा त्याचा नाश कसा होईल? तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आज्ञा दिली की या गंगेच्या काठावर जे कोणी लोक येतील त्यांची तुम्ही सेवा करा, त्यांचे तुम्ही चरण धुवा आणि त्यांच्यासाठी जी काही सेवा तुम्ही करता येईल ती त्यांना मदत करा. आणि म्हणून जगाई आणि मगाई हे दोघं जण त्या गंगेच्या तटावर, आजही आपण नवद्वीप मायापूरला गेलो तर तिथे जगाई मगाई घाट आहे, तर तिथे हे दोघं जण प्रत्येक जण येणाऱ्या वैष्णवांची ते सेवा करू लागले, त्यांचे पाय धुवू लागले, त्यांच्याकडे कृपायाचना करू लागले की माझे तुम्ही अपराध माफ करा. आणि काही लोकांना खरं वाटलं नाही की ज्यावेळेला अशी भक्तीचा ह्याने स्वीकार केला, हा ते म्हणाले की अरे हे कालपर्यंत सगळे असे सगळ्या पापामध्ये गुंतलेले, एवढे सगळे अपराध करणारे लोक हे आज फक्त काय म्हणजे लोकांकडून प्रतिष्ठा मिळण्यासाठी टिळक लावून धोती घालून उभे आहेत. म्हणून काय काय लोक त्यांना दगड मारायचे की हे सगळं ढोंग आहे, तर जगाई आणि मगाई ते दगड त्यांना उचलून परत देत असत आणि सांगत असत की पुन्हा मारा, आम्ही एवढी पापं केलेली आहेत की तुम्ही किती दगड मारलेत तरी ते कमीच आहे, एवढी शिक्षा जी आहे हे कमीच आहे. म्हणून भक्त लोक ज्यावेळेला आपण गुरुच्या कृपेनं चार नियमाचं ज्यावेळेला पालन करू लागतो तर त्यावेळेला काय काय लोक आपल्याला नावं ठेवतात, तरी काय काळ असा होता आज असा आहे, तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी पूर्वीची आपली पापकर्म आहेत त्याचं फळ आपण भोगतोय आणि जी काय टीका करतात त्याला आपण सहन करायला शिकलं पाहिजे. तर जगाई मगाई यांनी प्रार्थना त्या लोकांच्याकडे करायची, निवेदन करायचे की आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. आणि ज्यावेळेला चैतन्य महाप्रभूंनी त्यांना मिठी मारली त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंचं शरीर जे आहे हे गौरांग गौरवर्ण सुवर्णवर्ण आहे आणि त्या मिठीमुळं चैतन्य महाप्रभूंचं शरीर जे आहे हे काळं बनत गेलं. आणि जे अद्वैत आचार्य होते ते म्हणाले की अरे हे पहा, तुम्ही सांगता कृष्ण नाही आहे, तुम्ही कृष्ण आहात, तुमचं शरीर जे आहे सावळं आहे. आणि काही भक्तांना आश्चर्य वाटलं की हे त्यांचं शरीर हे गौरवर्णी हे काळं कसं होत आहे, का होत आहे? चैतन्य महाप्रभू सांगतायत या दोघांची पाप जी आहेत ही मी माझ्या शरीरामध्ये स्वीकार केलेली आहेत आणि ही पाप जे भगवंताचे भक्त आहेत त्यांची जी निंदा करतायत त्यांच्या डोक्यावर जातील. आणि म्हणून आपण सावधान राहिलं पाहिजे, आपण ज्यावेळेला भक्तांची टीका करतो त्यावेळेला जगाई मगाचे जे पाप आहेत ते आमच्या डोक्यावरती येत आहेत. आणि ही पाप जी आहेत ही केवळ एकाच गोष्टीमुळे धुवून जाऊ शकतील आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना आदेश दिला की आपण हरिनामाचं कीर्तन करू. आणि सगळ्यांनी हरिनामाचं कीर्तन सुरू केलं आणि जगाई मगाई त्या कीर्तनामध्ये नाचायला लागले. चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, हरिदास ठाकूर हे सगळेजण धुंद होऊन त्या कीर्तनामध्ये नाचायला लागले. आणि जसं जसं कीर्तन वाढत गेलं तसा कीर्तनातला उत्साह वाढत गेला तसं जसं चैतन्य महाप्रभूचं काळं शरीर जे आहे ते पुन्हा सुवर्ण शरीर व्हायला लागलं. सांगण्याचं तात्पर्य की कीर्तन केल्यानं आपल्यामधलेली असलेली पाप तर धुवून जातातच, परंतु पाप करण्याची वृत्ती जी आहे ही पण निघून जाते. म्हणून चैतन्य महाप्रभूनं अतिशय हा सोपा मार्ग दिलेला आहे, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन. आणि त्या चैतन्य महाप्रभू जे आहेत प्रत्येकांना वाटतं की रासलीला वाचणं किंवा रासलीला ऐकणं म्हणजे जे आहे हे चैतन्य भगवान श्रीकृष्णाची भक्ती, परंतु हेच भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी जे सर्वोच्च रासलीला करतायत ते काय करतायत माहिती आहे तुम्हाला? चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला जगन्नाथपुरीमध्ये होते त्यावेळेला चैतन्य महाप्रभू गदाधर पंडित यांच्याकडे जात असतात तुटा गोपीनाथ मंदिरमध्ये. जे कोणी जगन्नाथ मंदिरला गेले असते जगन्नाथपुरीला त्यांना माहिती आहे त्या तुटा गोपीनाथ मंदिरमध्ये श्री गदाधर पंडित राहत असत. तिथे चैतन्य महाप्रभू जायचे आणि काय ऐकायचे? दोन कथा, प्रल्हाद महाराज आणि ध्रुव महाराज. पहा या जगातल्या लोकांना रासलीला ऐकायची आवड आहे, परंतु स्वतः कृष्ण आणि राधाराणी मात्र प्रल्हाद आणि ध्रुव महाराज यांच्या कथा ऐकतायत. त्याचं कारण का? कारण आपल्यासारख्या जीवांना ते समजून देत आहेत की पहिला आपण भक्त बनलं पाहिजे भगवंताच्या या रासलीला समजण्यासाठी, आणि म्हणून चैतन्य महाप्रभू सुद्धा स्वरूप दामोदर आणि रामानंद राय यांच्याशी अतिशय उच्च भक्तीची चर्चा करतायत रात्रभर. परंतु गदाधर पंडितकडे ज्या वेळेला राधाराणीकडे जात आहेत त्यावेळेला मात्र आपल्या भक्तांचं चरित्र वाचण्यामध्ये ते आनंद प्राप्त करतायत. तर चैतन्य महाप्रभूंची जी ही कृपा आहे या कलियुगामध्ये सगळ्यांना प्राप्त झालेली आहे. कारण आपण सगळेजण या आपली इच्छा नसताना सुद्धा कलियुगाच्या दोषामुळे अडकलेले आहोत. तर त्यातनं बाहेर पडण्याची इच्छा असेल तर त्यातला मार्ग आहे चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करणं. कारण कृष्ण जरी भगवान असले त्यांना डायरेक्टली ज्या वेळेला आपण शरण जातो त्यावेळेला आपल्याला कृष्ण कोण हे अजिबात कळणार नाही. कारण कलियुगामध्ये आपल्याला कोणाकडे जायचं आहे चैतन्य महाप्रभूकडे. जसं तुम्ही जर आता दुर्दैवानं राजीव गांधी नाही आहे पण समजा मागचं भूतपूर्व प्राईम मिनिस्टर आहे त्याच्याकडे जर तुम्ही गेलात तुमचं काम कुंभण्यासाठी तुमचं काम होईल का? नाही. तुम्हाला अटल बिहारी वाजपेयीकडेच झालं पाहिजे तर तुमचं काम होईल. त्याप्रमाणे बाकीचे सगळे अवतार हे त्या त्या काळातले आहेत. कलियुगातला जो अवतार आहे हा चैतन्य महाप्रभू. तुम्हाला जर भगवत भक्ती प्राप्त करायचं असेल चैतन्य महाप्रभूकडेच गेलं पाहिजे. डायरेक्ट कृष्णाकडे जायचं नाही. कारण प्रबोधानंद सरस्वती सांगतात की जो चैतन्य महाप्रभूला शरण गेलेला नाही त्यांना कृष्ण काय हे समजणारच नाही. तर चैतन्य महाप्रभूच्या कृपेनं हे शक्य आहे की भगवान कृष्ण कोण आहेत हे आपण समजू शकू, त्यांच्या भक्तीमध्ये आपण उन्नती करू शकू. आणि म्हणून आजचा दिवस जो आहे गौर पौर्णिमा हा अतिशय महत्वाचा आहे. कारण आपल्या सर्वांच्यासाठी स्वतः प्रत्यक्ष भगवंत आपल्या धामातनं इथं अवतीर्ण झालेले आहेत. आणि काय घेऊन? गोलोकेर प्रेम हरिनाम संकीर्तन. गोलोकाचं जे प्रेम आहे हरिनाम संकीर्तन. तर हरिनाम किंवा भगवान श्रीकृष्ण आणि भगवंतामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. आणि म्हणून ज्यावेळेला हरे कृष्ण महामंत्राचा आपण जप करतो प्रत्यक्ष आपण भगवंताच्या सेवेमध्ये आहोत आणि खास करून हरिनामाचं संकीर्तन करतो. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूने हे दाखवून दिलं की आपण कुठल्याही आश्रम मध्ये असो, आपण कुठल्याही सामाजिक स्तरावरती असो, कुठल्याही शरीरावरती असो, सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे आपण शरीर नाही आहे, आपण आत्मा आहे. आणि आत्मा कोण आहे? जीवेरे स्वरूप आहे नित्य कृष्णदास, भगवंताचा दास आहे. ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातन. भगवान श्रीकृष्ण सांगतात की सगळे जीवात्मे हे माझे अंश आहेत. आणि भगवंताला विसरून आपण या जगामध्ये दुःखामध्ये पडलेलो आहोत. तर कलियुगामध्ये एवढे प्रचंड संकट प्रचंड दुःख असून सुद्धा अतिशय सोपा मार्ग गेलाय सगळ्यांना. अगदी 2 वर्षाच्या बालकाला सुद्धा शक्य आहे म्हणजे हरिनाम कीर्तन. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंचं आवाहन आहे की सगळ्यांनी खास करून ज्यांनी भारतामध्ये जन्म घेतलेला आहे त्यांनी आपलं जीवन भगवत भक्तीमध्ये समर्पित करून परिपूर्ण बनवावं आणि मग त्याने सगळ्या जगाला मार्गदर्शन करावं. कारण भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे. आज असलेल्या अवस्थेत या कलियुगात या अवस्थेत सुद्धा आज अमेरिकेचे किंवा जर्मनचे आणि जपानचे लोक इकडे येतात भारतामध्ये, ते काही इथल्या अँबॅसेडर गाड्या बघण्यासाठी येत नाहीत किंवा इथल्या 25 मजली इमारती बघण्यासाठी येत नाहीत किंवा इथले रोड बघण्यासाठी येत नाहीत. ते काय बघण्यासाठी येत आहेत? धर्म बघण्यासाठी येत आहेत. आणि दुर्दैवानं काय पाहतायत? विकृती त्यांच्या देशातली इथे पाहतायत. तर हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे की त्यांच्याकडे जे लोक येत आहेत त्या सगळ्यांना ह्याचं मार्गदर्शन करावं चैतन्य महाप्रभूंच्या कृपेचं. आणि म्हणून असा एक भारतीय एसी भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपाद ही तळमळ अंतःकरणामध्ये धरून अमेरिकेला गेले प्रचार करण्यासाठी. आणि तिथून त्यांनी पूर्ण जगाला मार्गदर्शन केलेलं आहे की कसं ह्या कलियुगामध्ये आपण कुठल्याही स्थितीमध्ये असो, आपण संन्यासी असो अथवा गृहस्थाश्रमामध्ये असो, आपण गृहिणी असो अथवा शाळेमधला मास्टर असो अथवा बिझनेसमॅन असो, कुठल्याही स्तरावरती राहून तुम्ही केवळ जे कर्म करतात हे भगवंताला अर्पण केलं आणि भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्ही भगवंतासाठी सर्व कर्म केलेत तर तुमचं मनुष्य जीवन आहे हे परिपूर्ण होईल. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला प्रकाशानंद सरस्वती यांच्याकडे गेले तर प्रकाशानंद सरस्वतीने त्यांना प्रश्न विचारला की काय तुम्ही वेड्यासारखं नाचताय, हा भावुक व्यक्तीसारखं तुम्ही संन्यासी आहात. संन्यासीचं कर्तव्य आहे शास्त्राचं अध्ययन करणं आणि लोकांना शिकवणं. तर तुम्ही असं हे वेड्यासारखं हे हरिनाम कीर्तन काय हे भाऊक लोकांसारखं करतात आणि तुमचे फॉलोअर्स पण तसेच तुमचे शिष्य पण तसेच हे असं भाऊक कृत्य का करता तुम्ही संन्यासाचं कर्तव्य अभ्यास करणं. तर चैतन्य महाप्रभू सांगतायत की माझ्या गुरुनं सांगितलंय गुरु मोरे मूर्ख देखी करेला शासन. की माझ्या गुरुने मला सांगितलं की तू मूर्ख आहेस आणि तुला शास्त्राचं जर मर्म जाणून घ्यायचं असेल तर हे लक्षात ठेव हरेरनाम 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 इव केवलम कलव नास्तेव 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 गतिरन्यथा. हरेरनाम 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 तीन वेळा जोर देऊन सांगितले की हरिनाम हरिनाम आणि हरिनाम केवलम केवळ हाच उपाय कलव नास्तेव नास्तेव नास्तेव. कलियुगामध्ये दुसरा कुठलाही उपाय नाही. गतीर अन्यथा आपल्याला जर मनुष्य जन्म पूर्ण करायचा आहे किंवा आपल्याला मनुष्य जन्मात पूर्णत्व प्राप्त करून भगवद्धामामध्ये जायचं आहे तर केवळ हे हरिनाम आपल्याला भगवंताने दिलेलं आहे आणि त्याचा आसरा घेऊन आपण भगवद्धामामध्ये जायचं आहे. आणि अवतीर्ण व्हावं आपलं घर जे आहे हे चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू यांच्यासाठी आपण पूर्णपणे मोकळं करावं त्यांना घरामध्ये बोलवावं त्यांची सेवा करावी कारण हा कलियुगामध्ये खास किल्ला करुणा अवतार आहे. आणि म्हणून आज ज्या चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू ज्या आपण मूर्ती इथे पाहतो आहोत या अशाच एका घरामध्ये त्या घरातील लोकांची सेवा स्वीकारण्यासाठी जाणार आहेत आपले इंद्रजित प्रभू त्यांच्या निगडीतच्या सगळ्या लोकांना माहितीच असलेले अतिशय नम्र आणि शुद्ध अंतःकरणाचे कोमल हृदयाचे भक्त असे आहेत की त्यांची अतिशय प्रामाणिक तळमळ आहे की आपल्या घरी चैतन्य महाप्रभूंनी यावं आपल्या घरी नित्यानंद प्रभूंनी यावं आपण त्यांची सेवा करावी. तर ही संधी प्रभुपादांनी सर्वांना दिलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गौरव निघाली असली पाहिजे हे प्रभुपादांचं स्वप्न आहे. आणि याचं कारण का की ज्या घरामध्ये चैतन्य महाप्रभू आहेत त्या घरामध्ये कलीचा प्रभाव होणं मुश्किल आहे. कारण चैतन्य महाप्रभूचा अवतार कशासाठी आहे कलियुगांचे सगळे दोष नष्ट करण्यासाठी. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू ज्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये खरोखर चैतन्य महाप्रभूंच्या आदेशाचं पालन केलं म्हणजे संकीर्तन केलं तर कलियुग शिरणार नाही. हा आणि सगळ्या कलियुगाचं मूळ कशामध्ये आहे फक्त 10 इंची डब्यामध्ये आहे तुम्हाला कळालं असेल टीव्ही. तर ह्याच्यामुळे आपली संस्कृती जी पूर्णपणे नष्ट झालेली आहे. एका भक्ताने सांगितलं की जेवढी आपली भारतीय संस्कृती किंवा सनातन भागवत धर्माची संस्कृती ख्रिश्चन लोकांच्या हल्ल्यानं किंवा मुसलमानांच्या आक्रमणानं झाली नाही ती एका या 10 इंची डब्याने केलेली आहे. तर त्या जागी आपल्याला चैतन्य महाप्रभू आणायचं आहे. आमच्याकडे इथले अनेक भक्त आहेत त्यांच्या घरी पूर्वी पण टीव्ही होते पण आज त्या जागेला कोण आलेला आहे चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू. आणि त्यांच्या घरामध्ये पहा कसा फरक पडलेला आहे त्यांच्या स्वभावामध्ये त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये. तर हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की कारण चैतन्य महाप्रभू हा कलियुगाचा खास अवतार आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न करावा. तर आपण आज या चैतन्य महाप्रभूच्या आदेशावरून त्यांनी दिलेला जो मार्ग आहे हरिनाम ह्याचा स्वीकार करून गौरनिधीला आवाहन करू की प्रथम आमच्या हृदयामध्ये आणि नंतर आमच्या घरामध्ये आपण या. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. गौडीय वैष्णव संप्रदायानुसार गौरम पौर्णिमा हा दिवस अतिशय उत्कृष्ट सर्वोच्च असा मानला जातो आणि या दिवशीची जी गौर आरती असते सर्वात महत्वाची. म्हणून सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आता जी आरती होणार आहे त्यामध्ये सगळ्याने उत्साहाने भाग घ्यावा. चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिले स्वतःचे उदाहरण जगाई मघायची त्यांनी पाप स्वीकार केली ती काळी शरीर त्यांचं सुवर्णासारखं झालं कशामुळे या हरिनाम संकीर्तनामुळे. तर आपल्यामध्ये जे काही आहे हे सगळं या हरिनामानं स्वच्छ होऊन भगवत प्रेम आपल्याला त्याच वेळेला प्राप्त होईल. तर आता याच्यानंतरच्या कार्यक्रमात आपण भगवान चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंची आपण आरती करू. या आरतीमध्ये सर्वांनी उत्साहाने भाग घ्यावा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे.
विष्णु पदाया कृष्ण प्रसाया भूतले प्रेमाचे भक्ती वेदांत स्वामी इति नामिने सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे विशेषा धन्यवादे अचप्यादि सखारिणे की बजाय भारती का शोभा तटवाने जगमान लोबा Let's go.